नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. आयच्या मन की बात कार्यावळीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले की स्वच्छ भारत मिशनाच्या यशाक लागून वेस्ट टू वेल्थ हो मंत्र लोकांमदी लोकप्रिय जाला आनी लोकांनी रेड्यूस रियूज रिसायकल या विशयाचेर उलोवपाक सुरवात केल्या. हे संबंधी प्रधानमंत्र्यांनी मन की बात कार्यावळीत 74 वर्सा पिरायेचे सुब्रमण्यम हांचो उल्लेख केला, जे खुर्च्यो दुरुस्त करून परत वापरण्यायोग्य करतात. या व्यक्तीन 23,000 परस चड खुर्च्यो दुरुस्त करून ती परत वापरण्यायोग्य केल्यात. लोक तांकां रिड्यूस रियूज आनी रिसायकल म्हळ्यार आरआरआरचो चॅम्पियन म्हणटात, अशेंय मोदी हांणी सांगले. सुब्रमण्यम हांचे खाशेले यत्न कोळिकोड सिव्हील स्टेशन, पीडब्ल्यूडी आनी एलआयसी कार्यालयांनी पळोवंक मेळटा, अशें मोदी हांणी सांगले. मन की बात हातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हजो उल्लेख केल्ल्यान म्हाका खोस जाता. हांव पोरणी खुर्ची दुरुस्त करतां. पिरायेच्या 16 वर्सा कामाक सुरवात केली. आतां हांव 74 वर्सांचो आसा. तशेंच घराघरा वचून खुर्ची दुरुस्त करता. आयज हांव खूप खोशी जाला, अशें सुब्रमण्यम हांणी म्हळें. जल सहेली नावाच्या झांसी जिल्ह्यातल्या उदका स्वयंसेवकांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तोखणाय केली. जांच्या या यत्नांक लागून जिल्ह्यातल्या बाबिना वाठारातल्या घुरारी न्हंयचे कायापालट जाला. आकाशवाणी न्यूजाकडे उलयताना झांसी जिल्ह्यातल्या सिमरवारी गावातल्या बायलांनी सांगले की पयली धरण नाशिल्लो आनी उदक वाया वताले. गिमाच्या दिसांनी लेगीत लोकांक पिवपाच्या उदकाचो उणाव भासतालो. उपरांत तांणी न्हंयच्या पुनरुज्जीवना खातीर एकठांय येवन काम करपाचो निर्णय घेतलो. सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेज आनी हॉस्पिटल कोलकाता हांगाच्या कनिष्ठ दोतोराचेर बलात्कार आनी हत्ये केल्ल्या प्रकरणात फाल्यां सर्वोच्च न्यायालयात सुवो मोटो सुनावणी जातली. सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतथळार प्रकाशित करपी वळेरी प्रमाण मुखेल न्यायाधीश डीवाय चंद्रचूड हांच्या फुडारपणाखाला 3 न्यायाधीशांचे खंडपीठ 30 सप्टेंबर या प्रकरणाची सुवो मोटो सुनावणी परत सुरू करतले. फाटल्या सप्तकांत न्यायाधीश जेबी पार्डीवाला आनी मनोज मिश्रा हांच्या खंडपीठान अस्तंत बंगाल सरकाराचे विनंतीचेर 27 सप्टेंबराची सुनावणी फुडें धुकलपाचो निर्णय घेतलो. हाचे आदी रातच्या वेळार बायलां दोतोरांक कामार दवरचे न्हय अशें राज्य सरकाराचे आदेशाकडे लक्ष वेधल्या उपरांत सर्वोच्च न्यायालयान हुस्को उक्तायला. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपा उपरांत अस्तंत बंगाल सरकारान सर्वोच्च न्यायालयाक आश्वासन दिले की लैंगिक समानतेच्या मूलभूत घटनात्मक आधारार पड्डो घालपी अशे अटी घालचे नात. हे घडणुकेची स्वतःहून दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयान ही घडणूक भिरांकूळ आसा अशें सांगला. ताका लागून देशभरातल्या दोतोरांच्या सुरक्षेचो प्रश्न उप्रासला. तशेंच सर्वोच्च न्यायालयान देशभरातल्या वैजकी वेवसायिकांचे सुरक्षे खातीर उपाय सुचोवपा खातीर राष्ट्रीय कार्यदळ एनटीएफची स्थापना करपाचो आदेश दिलो आनी दोतोरांची सुरक्षितताय ही एक सर्वोच्च राष्ट्रीय चिंता अशें निरीक्षण नोंद केलां. पंचायती राजचे केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग फाल्यां नवी दिल्लीत सबकी योजना सबका विकास ह्या नावान फामाद आशिल्ल्या येवजणेच्या राष्ट्रीय कार्यशाळेचे उक्तावण करतले. अधिकारी वेचून आयिल्ले प्रतिनिधी आनी हेर भागधारकांक उच्च दर्जाची आनी प्रभावी पंचायती उदरगत येवजण तयार करपा खातीर गरजेची कुशळटाय आनी रणनितीन सज्ज करपाचो हे कार्यशाळेचो हेत आसा. हे कार्यशाळेत वेगवेगळी केंद्रीय मंत्रालयां आनी विभागांचे प्रतिनिधी, राज्य खात्यातले प्रतिनिधी, प्रशिक्षण संस्थांचे प्राध्यापक आनी पंचायतींच्या वेगवेगळ्या पावण्यावेले वेचून आयिल्ले प्रतिनिधी एकठांय येवन उत्तम पद्दतीचेर भर दितले. वित्तीय वर्ष 2025-26 खातीर पंचायत उदरगत येवजण्यो तयार करपा खातीर लोक येवजण मोहीम 2024-25 आनी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान आरजीएसएचो वर्सुकी कृती आराखडो 2024-25 अहवाल या वेळार प्रकाशित करतले. तशेंच पंचायती राज मंत्रालयाच्या संकेतथळाची हिंदी आवृत्ती सुरू जातली. संवसारातल्या सगळ्या देशांमदी भारताची बॅलन्स शीट सगळ्यांत बरी आसा अशें केंद्रीय माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी स्पष्ट केलां. संकल्प ट्रस्ट फाउंडेशनान आयज नवी दिल्लीत आयोजित केल्ल्या व्याख्यानमाळेच्या 10व्या आवृत्तीत सत्रात उलयतना मंत्री वैष्णव हांणी सांगले की हेर देशांच्या तुळेत भारतान उच्च वाढ आनी उणी चलनवाढ पळयल्या. मंत्री वैष्णव मुळाव्या साधन सुविधांमदी गुंतवणूक, समावेशक उदरगत, उत्पादन आनी कायद्यांचे सोपेपण या अर्थिक वाढीच्या 4 खांब्यांचेर उलयले. डिजिटल भौशीक मुळाव्या साधन सुविधांची तोखणाय करतना तांणी सांगले की भारतात संवसारातली सगळ्यात प्रगत फारीकणी पद्दत आसा. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.